नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूर उपरांत पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचेर भारताची भूमिका मांडपा खातीर वेगवेगळ्या देशांनी बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ धाडपाची भारताची येवजण आसा. चालू अर्थीक वर्सा भारताची अर्थव्यवस्था 6.3% वाडटली आनी चीन, अमेरिका आनी युरोपीय युनियना परस फुडें वतली अशें UN अहवालांत म्हळां. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगरांत 708 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या लोककेंद्रीत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. आधार प्रमाणीकरणाच्या वट्ट संख्येन 150 अब्जांचो पावडो हुपला, जाका लागून हो एक उर्बा दिवपी खीण थारला. आनी खेळांत दोहा डायमंड लिगांत जाल्ल्या दादल्यांच्या भालाफेक सर्तीत भारताच्या निरज चोपडान दुसरो क्रमांक मेळयला. आता पुराय खबरो. ऑपरेशन सिंदूर उपरांत पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचेर भारताची भूमिका मांडपा खातीर वेगवेगळ्या देशांनी बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ धाडपाची सरकाराची येवजण आसा. दरेका प्रतिनिधी मंडळान सत्ताधारी आनी विरोधी दोनूय पक्षातल्या खासदारांचो पंगड आसतलो अशें सुत्रांनी सांगला. संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू ह्या राजनयीक उपक्रमाचेर आपल्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांचे कडेन उलयल्यात अशें काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी जयराम रमेश हांणी नवी दिल्लीत पत्रकारांकडेन उलयतना सांगला. पाकिस्तानातल्यान संवसारीक समाजात भायर सरपी आतंकवादाचेर नवी दिल्लीची भूमिका आनीक उजरावपाचो हेत आसा आनी फुडल्या सप्तकात ताची सुरवात जावपाची शक्यताय आसा. चालू अर्थीक वर्सा भारताची अर्थव्यवस्था 6.3% वाडटली आनी ती चीन, अमेरिका आनी युरोपीय युनियना परस फुडें वतली अशें UN अहवालांत सांगला. घरगुती खर्च, सरकारी गुंतवणूक आनी सेवा निर्यात वाडत आशिल्ल्यान भारतात वाड जातली. अंदू भारत संवसारांतली सगळ्यान नेटान वाडपी मुखेल अर्थव्यवस्था आसतली अशें संयुक्त राष्ट्रांनी सांगला. जानेवारीत 6.6% अदमासा परस चड वाडीचो आंकडो मात्सो सुदारला, मात चीन, अमेरिका आनी युरोपीय युनियना सारख्या हेर व्हड अर्थव्यवस्थे परस भारत अजुनूय मुखार आसा. फुडल्या वर्सा भारताची अर्थव्यवस्था 6.4% वाडपाची शक्यताय आसा. संवसारीक अर्थव्यवस्था अनिश्चित खिणाक आसा अशें UN सांगला. वेपारी तणाव आनी धोरणांतली अनिश्चितताय वाडत आसा. आतां जायत्या देशांची वाड पयली परस मंद जातली अशी अपेक्षा आसा. हेर मुखेल अर्थव्यवस्थेचे तुळेंत भारताचे आंकडे प्रभावी दिसतात. चीनांत 4.6%, अमेरिकेत 1.6%, जपानांत 0.7% आनी युरोपीय संघात फकत 1% वाड जावपाची शक्यताय आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज गांधीनगरांत 708 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या लोककेंद्रीत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. तातूंत गांधीनगर नगरपालिका, गांधीनगर शार उदरगत प्राधिकरण आनी गांधीनगर जिल्हो प्रशासनाचे प्रकल्प हांचो आस्पाव जाता. फाल्यां मंत्री शहा अहमदाबाद आनी माहेसना हांगाच्या जायत्या कार्यावळींक हाजीर रावपाचे आसात. तमिळनाडूत राज्य भाजपा युनिटान तेंकासी, तिरुपट्टूर, थुथुकुडी, वेल्लोर आनी थेनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातींनी तिरंगा रॅली काढल्यो. हे रॅलीत भाजपाचे कार्यकर्ते, फुडारी, माजी सैनिक आनी तरणाटे वाटेकार जाल्ले. वाटेकार जाल्ल्यांनी तिरंगो हातात घेवन संरक्षण दळाच्या अभिमानाक आनी बलिदानाक तेको दिवपी घोषणा केल्यो. आधार प्रमाणीकरण वेव्हाराच्या वट्ट संख्येन 150 अब्जांचो पावडो हुपला, जाका लागून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रवासात आनी व्यापक आधार पर्यावरण प्रणाली खातीर हो एक मार्गदर्शक खीण थारला. आधाराचो व्हडा प्रमाणात वापर आनी उपेग आनी देशातल्या डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ हाचेर भर दिता. इलेक्ट्रॉनिक्स आनी IT मंत्रालयान निवेदनात म्हळा की 2025 निमाणे मेरेन सुरवाती सावन हो संचयीत आंकडो मेळा. मंत्रालयान सांगला की फकत एप्रिलांत सुमार 210 कोटी आधार प्रमाणीकरण वेव्हार जाले, जे 2024 त्याच म्हयन्या परस सुमार 8% चड आसात. आधार आधारीत प्रमाणीकरणान जिणेक सोपे करपाक, प्रभावी कल्याणकारी वितरणात आनी सेवा पुरवणदारांनी दिल्ल्या वेगवेगळ्या सेवांचो फायदो घेवपाक महत्वाचे काम केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. आतंकवादा आड भारताचो लढो ही फकत सुरक्षेची गजाल न्हय, आता तो राष्ट्रीय संरक्षण सिद्धांताचो एक भाग जाला अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल गुजरातांतल्या भूज वायुसेना केंद्राचेर हवाई झुजाऱ्यांक संबोधीत करतना हे विशीं सांगले. सध्याच्या झुजबंदीचो अर्थ म्हळ्यार भारतान पाकिस्तानाक ताच्या वागणुकेच्या आदाराचेर दवरला अशें तांणी स्पश्ट केले. पाकिस्तानाची वागणूक सुदारली जाल्यार बरे, पूण कसलीय अडचण जाल्यार ताका सगळ्यात खर ख्यास्त दितले. आतंकवाद ना करप हे नव्या भारता खातीर सामान्य आसतले अशें सांगून ऑपरेशन सिंदूर अजून सोपूंक ना अशें संरक्षण मंत्र्यांनी स्पश्ट केला. भारताच्या परकी चलन साठ्यात 4.55 अब्ज डॉलर वाढ जावन 9 मे दिसा सोपी सप्तकात तो 690.6 अब्ज डॉलर मेरेन पाविल्लो. भारतीय रिझर्व्ह बँकेन जाहीर केल्ल्या सप्तकी सांख्यिकी प्रमाण फाटल्या सप्तकात साठ्याचो एक मुखेल घटक आशिल्ली परकी चलनाची मालमत्ता 196 दशलक्ष डॉलर वाढून 581.3 अब्ज डॉलर परस चड जाल्या. भांगराच्या साठ्यात 4.5 अब्ज डॉलर वाढ जावन वट्ट 86.33 अब्ज डॉलर इतली जाल्या. फाटल्या वर्सा गुरदासपूर जिल्ह्यातल्या पुलीस स्टेशनाचेर ग्रेनेड हल्लो जाल्ल्या प्रकरणात पंजाबातल्या बंदी आशिल्ल्या बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय आतंकवादी गटाकडेन संबंधित आशिल्ल्या 15 सुवातींनी राष्ट्रीय तपास एजन्सीकडल्यान सोदकार्य सुरू आसा. पंजाबातल्या गुरदासपूर, बटाला, अमृतसर आणि कपूरथला जिल्ह्यांनी सोदकार्य करतना मोबाईल, डिजिटल साधना आणि कागदपत्रांसहित वेगवेगळ्या गुन्हेगारी साहित्य जप्त केल्याचे एजन्सीकडल्यान काल निवेदनात माहिती दिल्या. भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेन संयुक्त अरब अमिरातीतल्या दुबय शहरात आपले पहिले परदेशातले कॅम्पस स्थापन केल्याची घोषणा केल्या. आयआयएफटीची जागतिक उपस्थिती वाढोवप आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक शिक्षणात भारताचो वाटो घटमूट करपाचे दिकेन हे एक मुखेल पावल आसा. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला की खऱ्या अर्थान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भावनेचे प्रतिबिंबित आसा. भारतीय शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणात आणि संवसारीक पावड्यार विचाराक आकार दिवपाक ताची वाढत वचपी भूमिका हो एक नवो अध्याय थारता. मध्य प्रदेशातली रेल्वे मुळावी बांदावळ घटमूट करपाखातीर करही आणि सागमा हांचे मदी 165 कोटी रुपया परस चड मोलाच्या महत्वाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाक रेल्वे मंडळान मान्यताय दिल्या. अस्तंत मध्य रेल्वे वाठाराक खाला प्रस्तावित केल्ली कोड रेल्वे मार्ग 5.31 किलोमीटर राम आसतली. करही आणि सगमा हांचे मदी द्विदिशात्मक कॉर्ड लाईन ललितपूर सिरोली नवी लाईन सध्याचे इटारसी माणिकपूर रेषेकडेन जोडटली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येता त्या शिक्षणीक वर्सा सावन मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD कार्यावळ सुरू करपाची आसा. संस्थेन ह्या कार्यावळीचे नेम कळयल्यात. प्रवेशाचो तपशील फुडें जाहीर जातलो. IIMC कुलगुरू डॉक्टर अनुपमा भटनागर हांणी नव्या अभ्यासक्रमाच्या सुरवातीची पुष्टी करून ही संस्था ही जापसालदारकी घेवपाक तयार आसा अशें म्हळां. दोहा डायमंड लीगात जाल्ल्या दादल्यांच्या भालाफेक सर्तीत भारताच्या निरज चोपडान दुसरो क्रमांक मेळयलो. ऑलिंपिक भांगरा पदक जैतिवंतान तिसऱ्या फेरयेत 90.23 मीटरचो व्हडलो भालाफेक करून आपल्या कारकिर्दीत पयलेच खेपे 90 मीटराची आडखळ मोडली. हाचे भायर बायलांचे 3000 मीटर स्टिपल चेंज सर्तीत भारताची पारुल चौधरी 6व्या सुवातेर पावली. तिने 9:13.39 वेळान आपलोच राष्ट्रीय विक्रम मोडलो. इंडियन प्रिमियर लीग 2025 सप्तका उपरांत आयज परतून सुरू झाला. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या मधी मॅच 7:30 वरांचेर बंगळुरूत जातली. हाच्या आधी भारत आणि पाकिस्तान यांच्या मधल्या तणावाक लागून 9 मे दिसा आयपीएल सर्त स्थगित केली. उपरांत बीसीसीआयन सर्तीच्या उरिल्ल्या मॅचींचे नवे वेळापत्रक जाहीर केला. मोहाली आणि धर्मशाळा हांगा मॅची जावच्यो नात. हाचे भायर 25 मे दिसा जावपाची आशिल्ली फायनल आता 3 जून दिसा जातली. प्लेऑफाच्यो सुवाती फुडें जाहीर करतले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदुरा उपरांत पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचेर भारताची भूमिका मांडपा खातीर वेगवेगळ्या देशांनी बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ धाडपाची भारताची येवजण आसा. चालू अर्थिक वर्सा भारताची अर्थव्यवस्था 6.3% वाडटली आणि चीन, अमेरिका आणि युरोपीय युनियन परस मुखार वतली असे युएनच्या अहवालात सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आज गांधीनगरात 708 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या लोककेंद्रीत प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि बुन्याद घालतले. आधार प्रमाणीकरणाच्या वट्टसंख्येन 150 अब्जाचो पावडो हुपला, जाका लागून हो एक उर्बा दिवपी खीण थारला. दोहा डायमंड लिगात जाल्ल्या दादल्यांच्या भालाफेक सर्तीत भारताच्या निरज चोपडान 2रा क्रमांक मेळयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.